उपासना कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यास ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा. संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात आहे. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने मानव देह धारण करून ह्या पृथ्वीवर संपूर्ण मानवजातीसाठी जन्म घेतला. येशया संदेष्टाने 720 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी त्याद्वारे पूर्ण झाली. त्याने म्हटले होते, येशयाचे पुस्तक 7 अध्याय आणि 14 वचनात, यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल अर्थात आमच्या सन्निहित देव असे ठेवी. तसेच मिखाचे पुस्तक 5 अध्याय 2 वचनामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे पूर्ण झाली. मिखाचे पुस्तक 5 अध्याय आणि 2 वचनामध्ये सांगितले, हे बेथलेम एफ्राता, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. श्रोत्यानो, आज जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करीत आहोत, त्याच्या जन्माची आठवण करीत आहोत, तेव्हा आम्हाला त्याने वधस्तंभावर आमच्याकरिता जो त्याग केला, आमच्या वेदना त्याने सहन केल्या, आमच्याकरिता त्याने तो मृत्यू सहन केला, त्याची आठवण करायची आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो आज परमेश्वराजवळ आहे आणि आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आपल्या सर्वांना ही ख्रिस्त जयंती खूप सुखाची आणि समाधानाची आशीर्वादाची जाव. ह्यावेळेला आपण एक गीत ऐकूया. आपण ह्यावेळेला प्रार्थना करणार आहोत, म्हणून शांतता राखा आणि आपले लक्ष परमेश्वराकडे लावा. आपण प्रार्थना करूया. आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, ह्यावेळेला विशेष करून आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू, कारण तू 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात आमच्यासाठी पाठवलेस. खरोखर प्रभू, जर येशू ख्रिस्ताने स्वर्ग सुख त्यागले नसते, तो आमच्याकरिता मानव देह धारण करून ह्या पृथ्वीवर आला नसता, तर आमची आणि तुझी ओळख, आमचा आणि तुझा संबंध कधी स्थापित होऊ शकला नसता. आम्हाला कुठलीच आशा नव्हती, परंतु तू आमच्या जीवनाला एक नवीन आशा दिलेली आहे. तू आम्हाला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन दिलेले आहे. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाचा जय जयकार करीत आहोत, आणि ह्यावेळेला विशेष करून स्वतःला तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहोत. तू आमच्या सोबत हो, आम्हातील प्रत्येकाची मदत कर की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपले जीवन समर्पित करून त्याला आपला व्यक्तिगत तारणारा स्वीकारून आपले हे जीवन व्यतीत करावे. आमच्या जीवनाच्याद्वारे तुझेच गौरव व्हावे, तुलाच मान सन्मान आणि आदर मिळावा. प्रभू, ह्यावेळेला आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहोत. तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्याय. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अब्रामाच्या यहोवा देवाबरोबरच्या सहभागीतेविषयीचा आणि अब्रामाच्या मध्यस्थीविषयीचा वृत्तांत अभ्यासला. आता आपण त्याच्या अगदी विरुद्ध असलेल्या दुसऱ्या एका जीवनाचा अभ्यास करणार आहोत. हे उद्ध्वस्त जीवन लोट याचे आहे. लोट एक न्यायी माणूस होता. वास्तविक देवाचे वचन पेत्राचे दुसरे पत्र 2:8 त्याच्याविषयी सांगते. पेत्राचे दुसरे पत्र 2:8, कारण तो न्यायी माणूस, त्यांची अधार्मिक कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्यावरून दिवसेंदिवस आपल्या न्यायी जीवात त्रासलेला होता. लोट सदोमात सुखी नव्हता. ज्या दिवशी तो सदोमात राहायला आला तो दिवस खरोखर दुर्दैवी होता, कारण तेथे त्याने आपले सर्व कुटुंब गमावले. त्याची पत्नी मिठाचा खाम झाली आणि त्यानंतर लोट व त्याच्या दोन मुलींकडून एक भयंकर पाप घडले. लोटाची ही सत्यकथा प्राचीन नाही, ती आजही आमच्या समाजात जगात पुन्हा आणि पुन्हा प्रत्यक्षात येताना दिसते. 19 अध्याय आणि पहिलं वचन आता मी आपणाकरिता वाचत आहे. उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्याय आणि पहिले वचन. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लवून त्याने त्यास नमन केले. लोट सदोमाच्या वेशीत बसलेला होता म्हणजे त्या काळातल्या प्रघाताप्रमाणे तो समाजाच्या न्यायाधीशांपैकी किंवा शास्त्र्यांपैकी एक होता. याचा अर्थ एवढाच की लोट सदोमात फक्त राहत नव्हता, तर त्याचा सदोमाच्या राजकारणात सक्रिय सहभाग होता. दुसरं वचन आम्हाला सांगतं, तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र रहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू. स्पष्ट आहे की त्या काळात गावामध्ये आलेल्या आपल्या दारी आलेल्या अनोळखी माणसाला घरी बोलावणे, त्याचे पाय धुणे आणि आदरतिथ्य करणे ही त्या काळातली पद्धत होती. आणि त्यानुसार व आपल्या आतिथ्यशील स्वभावानुसार लोट याने या पाहुण्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी नकार दिला. परंतु पुढचे वचन आम्हाला सांगते श्रोत्यानो की त्याच्या आग्रही निमंत्रणाचा स्वीकार करून हे पाहुणे लोटाच्या आदरतिथ्याचा स्वीकार करतात. त्यांनी रस्त्यावर राहू नये या लोटाच्या आग्रहाचा अर्थ हा होता की सदोम अनोळखी लोकांसाठी धोकादायक शहर होते. आज आपल्या जगामध्ये अशी अनेक शहरे आहेत की त्या शहरांमध्ये रात्री रस्त्यावर चुकूनही कोणी बाहेर पडू नये. तसे करणे धोक्याचे असते. सदोम व गमोरा या शहरांचे दिवस आजच्या जगामध्ये पुन्हा आले आहेत. उत्पत्तीचे पुस्तक 19:4-5 पहा काय सांगतात. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी म्हणजे सदोमाची माणसे तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चहूकडून येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कुठे आहेत, त्यांना बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. ही एक अत्यंत किळसवाणी गोष्ट होती. पुरुषाने पुरुषाशी गैरव्यवहार करणे ही एक अनैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याविषयी पवित्र शास्त्र अतिशय स्पष्ट विरोध व निषेध प्रकट करते. असले संबंध वर्ज्य आहेत, कारण ते एक घृणास्पद पाप आहे. सदोम व गमोरा या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस बाहेर रस्त्यावर येणे याच कारणासाठी धोक्याचे होते. मागे आपण लोटाविषयी वाचले की त्याने स्वतःकरिता भरपूर पाणी असलेले यार्देनेचे मैदान निवडले आणि त्याने आपला मोर्चा सदोमाकडे वळवला. श्रोतनो, पापामध्ये कोणाचे अचानक पतन होत नाही. पाप एखाद्याच्या हातून एकाएकी घडत नाही. एकदा पापाकडे वाकडे पाऊल पडले आणि ते पश्चाताप करून पुन्हा नीट मार्गाकडे वळवले नाही तर तो वाकडा पापाचा मार्गच जीवनाचा मार्ग होऊन जातो. लोटाने आपली प्रवासाची दिशा सदोम ठेवली. त्याने हे शहर दुरून पाहिले तेव्हा त्याला ते व तिथले लोक आकर्षक वाटले असावेत आणि तो तेथे सहकुटुंब सहपरिवार आला. त्याने तेथे आपले बस्तान बसवले आणि आपल्या मुलांना व मुलींना सदोमाच्या वातावरणामध्ये वाढवले. पण सदोमामधले पाप भयंकर होते आणि त्यासाठी त्या शहरावर देवाचा क्रोध ओतला जाणार होता. आज केवळ पाश्चात्य देशांमध्ये असले पाप आहे. आम्ही या पापापासून दूर आहोत. आमची संस्कृती गढूळलेली गलिच्छ नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर आमच्या देशाच्या महानगरांमध्ये काय चालले आहे हे तुम्हाला माहिती नाही. अनैतिक संबंधांमध्ये केवळ स्त्री पुरुषच गुंतलेले आहेत असे नाही तर पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये अनैतिक संबंध वाढलेले आहेत आणि ते वेळोवेळी समाज मान्यता मिळविण्यासाठी उघडपणे सभा भरवतात, तशा मागण्या सादर करतात आणि समाज आज अशा कृत्यांविषयी निर्विकार आहे. पण उद्या या अनैतिक संबंधांना भारतीय समाज मान्यता देणार नाही याची खात्री आम्हाला देता येत नाही. पाश्चात्य देशांमध्ये हे घडत आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही. आम्ही पापी स्वभाव असलेले आदाम आणि हवेचे वंशज आहोत. श्रोत्यानो, आज आमच्या शहरामध्ये ह्या सर्व गोष्टी घडत आहेत आणि त्याबाबतीत लोकांना काहीच वाटत नाही. आज काही लोकांना असं वाटतं की तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या असलात तरी हरकत नाही, हे पाप तुम्ही करू शकता आणि देवाचे पुत्र किंवा कन्या म्हणून राहू शकता. परंतु परमेश्वर सांगतो की हे अशक्य आहे, तुम्ही तसे करू शकत नाही. व या सत्याचा पुरावा सदोम व गमोरा ही शहरे आहेत. पॉल रोमकरासपत्र 6:1 एक प्रश्न विचारून त्याचे उत्तरही देतो. रोमकरासपत्र 6:2 कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो, आपण जे पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात कसे जगावे? श्रोतनो, ख्रिस्ती म्हणून तुम्ही जगू शकता आणि पापात राहू शकता ही कल्पना अत्यंत चुकीची आहे. पॉल या चुकीच्या कल्पनेविषयी या ठिकाणी बोलत आहे. सदोम व गमोरा या शहरांमध्ये हे भयंकर पाप होते आणि देवाने त्यांचा नाश केला. येशू ख्रिस्त पाप्यांचा स्वीकार करतो असे म्हणून कोणी आपल्या पापांचे समर्थन करू नये. कारण लक्षात घ्या प्रिय श्रोतांनो, की येशू ख्रिस्त या जगामध्ये पाप्यांना तारायला व जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला आला आणि त्याने त्यांचा स्वीकार केला. पण त्यांना त्याने पूर्णपणे बदलवून टाकले. जी देह विक्रय करणारी स्त्री त्याच्याकडे आली ती पूर्णपणे बदलून गेली. तिने आपला धंदा सोडून दिला. जकातदार त्याच्याकडे आला आणि त्याने आपला व्यवसाय सोडून दिला. जो अयोग्य मार्ग होता तो सोडून तो प्रभू येशूकडे आला. आतापर्यंत अगणित पाप्यांचे जीवन ख्रिस्ताकडे खऱ्या अंतकरणाने आल्यामुळे पूर्णपणे बदलून गेले. जर आपण ख्रिस्ताकडे याल तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. आज जर कोणी म्हणत आहे की आमचे जग नवे आहे तर त्याला मला सांगू द्या की हे सदोम व गमोराचे दिवस आम्हाला पुन्हा प्राप्त झालेले आहेत. 6:7 पहा 19:7. तेव्हा लोट दाराशी त्याचकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. तो म्हणाला, बांधव हो, असले दुष्कर्म करू नका. स्पष्ट आहे की या शहरातल्या पुरुषांचे वर्तन लोटाला माहिती होते आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांशी कोणी गैरवर्तन करू नये अशी त्याची प्रांजल इच्छा होती. आणि कदाचित लोट याचा असा गैरसमज असावा की जर त्याने या लोकांना समजावून सांगितले तर ते कदाचित त्याचे ऐकतील आणि कोणताही उपद्रव न करता ते निघून जातील. परंतु लोटाचा हा प्रयत्न निष्फळ ठरणार होता. आपल्याला माहीत आहे का श्रोत्यानो, की एखाद्या अट्टल गुन्हेगाराशी त्याच्या गुन्ह्याविषयी वाद घालणे निरर्थक असते. अशा लोकांकरिता देवाच्या हस्तक्षेपाशिवाय पवित्र आत्म्याच्या स्पर्शाशिवाय दुसरा इलाज नाही, आणि जेथे परमेश्वराने अनेकदा संधी देऊनही पश्चाताप होत नाही तेथे परमेश्वराचा क्रोध त्याचे शासन हे एकच उत्तर असते. लोट या लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांना काय सुचवतो ते आपण आता आठव्या वचनातून वाचूया. एकोणीसावा अध्याय आठवे वचन. हे पहा, माझ्या दोन मुली आहेत, त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही, मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीसील तसे त्याजशी वर्तन करा, पण ह्या पुरुषास काही करू नका, कारण ते आसऱ्यासाठी माझ्या छपराखाली आले आहेत. एका अर्थी लोटाचे वागणे अतिथी देवोभव अशा वृत्तीचे होते. त्याच्या छपराखाली राहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे संरक्षण होणे ही त्याची जबाबदारी होती, आणि त्या जबाबदारीसाठी तो हा मोठा त्याग करायलाही तयार होता. लोट याचे चांगुलपण या वर्तनातून जरूर दिसून येते, पण श्रोत्यांनो मला या गोष्टीचे नवल वाटते की अशा संकटाच्या वेळेस आपल्या पूर्वजांच्या देवाला स्मरण्याऐवजी लोट हा भयंकर त्यागाचा मार्ग का स्वीकारतो? अब्रामाच्या सहवासात राहूनही काय तो त्याच्या विश्वासाविषयी काही शिकला नव्हता? लोटाला नीतिमान म्हणण्यात आले आहे, म्हणजेच तो देवावर विश्वास ठेवून त्याचे भय धरणारा होता. पण या घटनेत जो लोट आम्हाला दिसत आहे तो विश्वासात मागे घसरणी झालेला लोट आहे. त्या नीच पुरुषांचे आपल्या दुष्ट शेजाऱ्यांचे अनुकरण करणारा तो नसला तरी त्यांच्या मध्ये राहून तो आपल्या विश्वासात मागे पडला होता. म्हणूनच आपल्या पाहुण्यांऐवजी आपल्या मुलींना या दुष्ट लोकांची वासना शमविण्यासाठी देण्याचा विचार त्याच्या मनात आलेला आहे. लोटाची ही सूचना त्या दुष्ट लोकांना मान्य नव्हती. ते काय म्हणतात ते आपण नवव्या वचनातून वाचूया. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस रहावयास आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो, असे म्हणून ते लोटास जोराने ढकलू लागले व दार फोडावयास सरसावले. लोट या शहरात एक आगंतुकच होता, आणि त्याची सूचना त्या लोकांनी अगदी धुडकावून लावली. नंतर 10 आणि 11 वचने पहा, तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात आपणाकडे ओढून दार लावून घेतले, आणि घराच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. श्रोत्यानो, जर लोटाच्या पाहुण्यांनी या संकटाचे निवारण केले नसते तर लोट व त्याच्या पाहुण्यांचा नाश झाला असता, कारण सदोमाच्या पुरुषांचा उद्देश तोच होता. पुढे 12 ते 14 वचने पहा काय सांगतात. 12 ते 14 वचने आपण वाचूया. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे, आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठविले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे असे भासले. श्रोत्यांनो, लोटाची स्थिती खरोखर वाईट होती. तो त्या शहरात अनेक वर्ष राहत होता, आणि ज्या गोष्टीला तो दुष्टपणा म्हणत होता ती त्याने सहन केली होती, आणि त्याने आपल्या मुलींना या शहरात वाढवले होते व असल्याच नैतिक दर्जाच्या माणसांशी आपल्या मुलींचा विवाह करून दिला होता. म्हणून जेव्हा त्याने दूतांचा निरोप आपल्या जावयांना दिला तेव्हा तो विनोद करीत आहे असे त्यांना वाटले. जरी लोटाने त्या शहरातले पाप स्वतः उपभोगले नसले तरी त्याविषयी शांत राहून त्याने त्या पापाला जणू संमतीच दिली होती. त्याची ती मूक संमती होती, आणि आता त्याची धोक्याची सूचना सर्वांना हास्यास्पद वाटत होती. 15 आणि 16 वचने पहा. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. पण तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याचवर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोघी मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडिले. आपण वाचले श्रोत्यांनो की जरी ते दूत लोटाला नगराबाहेर पडण्याची घाई करीत होते तरी तो उशीर करीत राहिला आणि केवळ यहोवाची करुणा लोटावर असल्यामुळे दूतांनी त्याला त्याच्या पत्नीला व मुलींना हाताला धरून बाहेर काढले. पापाच्या जगाचे आकर्षण व त्याचा प्रभाव लोटावर केवढा जबरदस्त होता हे या वर्णनावरून आम्हाला दिसते. परंतु लोट अब्रामाच्या विश्वासाला अनुसरणारा होता आणि यहोवाची करुणा त्याच्यावर होते म्हणून त्याचा त्या शहरातल्या लोकांबरोबर नाश झाला नाही. श्रोतानो, जर देवाची करुणा तुमच्या व माझ्यावर नसती तर आम्हीही लोटासारखे त्या पापाच्या घृणास्पद विश्वाला नाकारू शकलो नसतो. पवित्र शास्त्र व आमचा अनुभव आम्हाला हे सांगते की आम्हाला देवाच्या सामर्थ्याने विश्वासात राखण्यात आले आहे. आजचे जग सदोम व गमोरा यापेक्षा वेगळे नाही. लोक पाप करण्यात धन्यता मानत आहेत आणि इतरांनीही पापात पडावे म्हणून अतिशय धूर्तपणे त्यांना त्याकडे आकर्षित करीत आहेत. आजच्या जाहिराती हे त्याचे सुंदर उदाहरण आहे. आता आपण 17-19 वचने वाचूया. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कुठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला ही तुझी मजवर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, न जाणो मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की लोट पुन्हा परमेश्वराकडे याचना करीत आहे. त्याची मुळीच इच्छा नाही की त्याने त्या स्थानापासून दूर जावे. देवाने आपल्याला सर्व नाशापासून वाचवले याची लोट ह्याला जाणीव तर झाली खरी, पण या अनुभवाद्वारे त्याने आपला विश्वास बळकट केला नाही आणि दूतांच्या सांगण्याप्रमाणे डोंगराकडे पळून जायला नकार दिला. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी देवाच्या सामर्थ्यावर नाही तर स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला आणि हे आपल्याला पुढील वचनांवरून समजते. देवाने सदोम व गमोरा या दोन्ही शहरांचा नाश केला आणि यानंतर लोटाची पत्नी व त्याच्या दोन मुली यांच्याविषयी तपशील दिलेला आहे. 26 वचनात आपण वाचतो, पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. या वचनाविषयी फार गैरसमज केले जातात. मला वाटतं लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहण्याची दोन कारणे होती. पहिले कारण हे होते की ती जरी शरीराने त्या शहराबाहेर पडली होती तरी मनाने ती अजून त्या शहरातच होती आणि तिला जर दूतांनी खेचून बाहेर काढले नसते तर ती तेथेच राहिली असती, कारण तिचे त्या शहरावर तेथल्या लोकांवर प्रेम होते. तेथे जे वेगवेगळे महिला मंडळांचे कार्यक्रम होत त्यामध्ये तिचा सक्रिय सहभाग असावा आणि आपले आवडते शहर ती एकाएकी अचानक कसे सोडून जाणार. आज लोटाच्या पत्नीसारखे सदोमावर म्हणजे या जगावर प्रेम करणारे अनेक विश्वासणारे आहेत. त्यांना या जगातल्या सर्व गोष्टी अतिशय प्रिय आहेत आणि जर प्रभूचे आगमन झाले तर त्यांना त्या सर्व प्रिय वस्तू व गोष्टी सहजासहजी सोडता येणार नाहीत. त्यांना त्या सोडताना फार दुःख होईल. श्रोत्यानो, आपणाविषयी काय? हे जग सोडण्याची वेळ जर अचानक आली तर आपण अतिदुःखी व्हाल की आपणाला त्याविषयी काहीच वाटणार नाही? श्रोत्यानो, आपल्या निवासस्थानावर आपल्या आप्तस्वकीयांवर प्रेम असणे साहजिक आहे, पण त्यामुळे आम्ही आमच्या आत्म्याचा नाश करून घ्यायला नको. लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, तेही मोठ्या युक्तीने तिने मागे राहून मागे वळून पाहिले. याचे दुसरे कारण म्हणजे तिचा देवावर विश्वास नव्हता. परमेश्वराच्या वचनावर व कृतीवर तिचा विश्वास नव्हता, म्हणून तिने त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करून मागे वळून पाहिले व ती मिठाचा खांब झाली. लोट व त्याच्या मुलींचे दुर्वर्तन यांचा आपण फारसा विचार करणार नाही. त्याविषयीची 31-38 वचने आपण स्वतः वाचू शकता, पण त्या संदर्भात आम्ही अब्रामाच्या मध्यस्थीविषयी पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. 27-28 ह्या वचनांमधून आता आपण वाचूया. 27-28 वचने, इकडे अब्राम मोठ्या पहाटेस उठून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश याचकडे नजर फेकिली, तो पहा त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. अब्रामाने जेव्हा सदोमाकडे दृष्टीक्षेप टाकला तेव्हा त्याचे अंतकरण दुखाने भरले असावे. लोट देवाच्या क्रोधापासून सुटला हे त्याला माहीत झाले की नाही हे आम्हाला सांगता येत नाही. कदाचित नंतर त्याला ते समजले असावे. श्रोत्यानो, योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय 15 वचन सांगते, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. या वचनाची प्रचिती आम्हाला लोट व त्याच्या पत्नीच्या जीवनावरून येते. एक दिवस सदोमाप्रमाणे जगाचा नाश करण्यात येईल. तेव्हा देवाच्या त्या महाभयंकर क्रोधापासून केवळ ख्रिस्तच आम्हाला वाचवू शकतो, लपवू शकतो. आमचे ख्रिस्ती असणे आम्हाला वाचवू शकत नाही. जर देवाच्या समोर आमची जागा ख्रिस्तामध्ये आहे तर तो आमच्या पापांकडे पाहत नाही, तर त्या पापांचे प्रायश्चित म्हणून सांडलेल्या ख्रिस्ताच्या पवित्र व निर्दोष रक्ताकडे पाहतो आणि तो आमच्या पापांची क्षमा करतो. श्रोतनो, आज काय आपण ख्रिस्तामध्ये आहात? 29 वचन, या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचविले. देवाने अब्रामाच्या कळकळीच्या प्रार्थनेचे उत्तर त्याला हवे तसे दिले खरे, परंतु त्यानंतरच्या वृत्तांतामध्ये लोटाविषयी व त्याच्या अविवाहित मुलींविषयी जे सांगितलेले आहे ते घृणास्पद आहे. म्हणजे त्यांचे दुर्वर्तन घृणास्पद आहे आणि त्या दुर्वर्तनातून जे मवाबी व अमोनी लोक उदयाला आले ते शेकडो वर्षे इस्रायली लोकांच्या कुशीतल्या काट्याप्रमाणे त्रासदायक झाले. देवाच्या दृष्टीने लोट न्याय होता आणि त्याचा नाश त्या शहरांसोबत देवाने निश्चितच केला नसता. ही गोष्ट निश्चितच आहे. अब्रामाने त्यासाठी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती आणि त्याने अशा प्रकारे देवाच्या इच्छेविरुद्ध कळकळीची मध्यस्थी केल्याने देवाने लोटाला त्याच्या पत्नीसह व त्याच्या दोन अविवाहित कन्यांसह त्या नाशातून वाचवले. परंतु श्रोत्यानो, जे परिणाम त्यातून उद्भवलेत ते खरोखर भयंकर आहेत. परमेश्वर आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.